हॅलो, सुशांत सर बोलताय का? सर नमस्कार, सिद्धेश बोलतो पराशर स्कीम मधून. मागे आपण अपार्टमेंट साठी एन्क्वायरी केली होती आपल्याकडे, तर त्या संदर्भात विचारायचं होतं की पुढे. अच्छा, प्लॅन ड्रॉप केलाय. ओके ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. सर नाही, ऑफिस नाही, आम्ही वर्क फ्रॉम होम आहोत सध्या. व्हिजिटसाठी नाही फोन केला होता, जस्ट इंटरेस्टेड आहात की नाही म्हणजे लिस्ट बनवून ठेवते आम्ही, जेणेकरून सगळं वातावरण निवडल्यानंतर मग पुढे कॉन्टॅक्ट करू शकतो परत. ओके सर, ठीक आहे, चालेल. थँक्यू, गुड डे, बाय.